नमस्कार, मी दर्शना जोगदत्त. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं. त्यांच्याशिवाय अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचीही आयोगानं बदली केली. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधले गृहसचिव आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक यांनाही आयोगानं पदावरून हटवलं. निवडणूक रोख्यांच्या संदर्भातले सर्व तपशील 3 दिवसात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज स्टेट बँकेला दिले. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वठवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांकही जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. या रोख्यांचे सर्व तपशील स्टेट बँकेला जाहीर करावे लागतील यात कुठलंही दुमत नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं. महायुतीच्या बैठका आज आणि उद्या होणार असून लवकरच सर्व जागा जाहीर होतील अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे लोकप्रतिनिधी प्रत्येकी 2 बूथला भेट देणार आहेत. यात केंद्र सरकारच्या 24 योजनांची माहिती दिली जाणार असल्याचं ते म्हणाले. डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या आजाराशी लढा देण्यासाठी सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लाम चोंगोई स्वीटी चांगसान यांनी व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या डेंग्यू परिषदेत त्या बोलत होत्या. नगर नियोजन आणि जनतेच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करून डेंग्यूच्या विरोधात लढलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 105 अंकांची वाढ झाली आणि तो 72,748 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 32 अंकांची वाढ नोंदवत 22,056 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.